नारायणाय शोभनमूर्तये
सशङ्खचक्रं सकिरीटकुण्डलं सपीतवस्त्रं सरसीरुहेक्षणं सहारवक्षस्थल शोभिकौस्तुभं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम्।